आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर हिंसेत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगेखोऱ्यांकडून केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात घोषणा. नागपूरच्या हिंसाग्रस्त भागात काँग्रेस समितीचा दौरा नागपूर पोलिसांनी नाकारला, पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. नवसखी सरस महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन. आणि जागतिक जल दिन विविध उपक्रमांनी साजरा, भंडाऱ्यात काढण्यात आली जागृती रॅली. आता सविस्तर बातम्या. नागपूरमध्ये सोमवारी 17 मार्चच्या रात्री धार्मिक प्रतीके जाळल्यावरून उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेमध्ये ज्या लोकांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे त्या संपत्तीची नुकसान भरपाई या घटनेला कारणीभूत असलेल्या दंगेखोरांकडून केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. नागपूर हिंसाचाराच्या संदर्भात पोलीस आयुक्तालय नागपूर इथं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावरही परिणाम होतोय, त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल, त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल.
सदर नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात देण्यात येईल, तसंच सध्या लागू असलेल्या संचारबंदीच्या निर्बंधात शिथिलता देण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी पोलीस अधिकारी तसंच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आढावा बैठक घेतली होती. पत्रकार परिषदेत त्यांनी या हिंसाचार प्रकरणात 104 लोकांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, यामध्ये 92 वयस्क असून 12 विधी संघर्षित बालक असल्याची माहिती दिली. दरम्यान गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी माधव नेत्रालय नागपूरच्या कार्यक्रमाला येणार आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांनी या दौऱ्याला कुठलीच अडचण येणार नाही असं स्पष्ट केलं.
नागपूर शांत आहे, काही अडचण नाही नागपुरात. आणि जी घटना झाली ती घटना एका भागात झालेली आहे, 60-70-80% नागपुरात काही घडलेलं नाही, लोकांचं जनजीवन पूर्ण सुरक्षित आहे, त्याच्यामुळे तो दौरा नीट होणार.
दरम्यान नागपूर इथं घडलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या 40 वर्षीय इरफान अन्सारी नामक व्यक्तीचा आज नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. हिंसाचारादरम्यान अन्सारी यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती आणि त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. काँग्रेस पक्षातर्फे आज नागपूरच्या हिंसाग्रस्त भागांमध्ये भेट देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एका समितीला पोलिसांनी परवानगी नाकारली. ही परवानगी नाकारण्याचं काहीही कारण नसून शांततेचं आवाहन करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही समिती जाणार होती असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात माध्यमांना सांगितलं. यावेळी त्यांनी पोलीस दबावाखाली काम करत असल्याच्या शक्यतेबद्दलही प्रश्न उपस्थित केला.
कुठलाही पक्ष ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्याची कारण मीमांसा आणि त्याच्या मागे त्या परिसरात जाऊन शांततेचं आवाहन करण्यासाठी आजची समिती होती. याचाच अर्थ की पोलिसांना कुठलाही दबाव असावा, आम्ही त्यांच्या चौकशीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार नाही, त्याच्या तपासाच्या दृष्टीनं आम्हाला आता सध्या काही बोलायचं नाही जोपर्यंत तपास पूर्ण होत.
देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर हे शांततेचं प्रतीक आहे, इथं कधीही दंगली झाल्या नाहीत. हिंदू मुस्लिम समाजाचं अतूट प्रेमाचं नातं या शहरात आहे, हे नातं तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये असं आवाहन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं केलं. काँग्रेस सत्यशोधन समितीनं नागपूर हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला असा मोर्चा काढण्याची परवानगी का दिली आणि त्या मोर्चात झालेल्या आक्षेपार्ह कृती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून थांबवल्या का नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
महावितरणला नुकतंच नवी दिल्ली इथं केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरवण्यात आलं. अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र इथं आयोजित जिल्हास्तरीय नवसखी सरस महोत्सवाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात एकूण 100 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या स्टॉल्सची पाहणी करत मुख्यमंत्र्यांनी स्टॉलधारक महिलांशी संवाद साधला. 26 मार्चपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील महिलांचं जीवनमान सुधारावं आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे शासनाचं धोरण यशस्वी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते या संकल्पनेतूनच हे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात पायाभूत सुविधांचं काम विलक्षण वेगानं सुरू असून हायब्रीड एन्युईटी मॉडेल फेज 1 या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना लक्षणीय गती मिळाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते. या सुविधांसाठी राज्यात 41,730 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून या प्रकल्पांतर्गत सुमारे 6,000 किलोमीटर रस्त्यांची कामं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 25,875 कोटी रुपयांची तरतूद झाली असून अनेक बँक बँकांच्या आर्थिक सहकार्यामुळे मजबूत आणि संपर्क क्षेत्र विस्तारलेल्या राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे. यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणं गरजेचं आहे. प्रत्येकानं भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी, त्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आत्मसात करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे इत्यादी उपस्थित होते. आज जागतिक जल दिवस आहे. आजचा दिवस पाण्याच्या जिवंत स्रोतांचं महत्व अधोरेखित करून त्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचा पुरस्कार करतो. जगभरातल्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी जागरुकता निर्माण करून कृतीला प्रेरणा देणं हे याचं उद्दिष्ट आहे. जागतिक जल दिवस हा 2030 सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जोडला आहे. हिमनद्यांचं संवर्धन ही यंदाच्या जलदिनाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचं संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. पाणी ही मानवी संस्कृतीची जीवनरेखा असून भविष्यातल्या पिढ्यांसाठी त्याचं संरक्षण करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जलसंकट हा जागतिक चिंतेचा विषय बनला असला तरी भारतानं या आव्हानाचं संधीत रुपांतर केलं आहे असं केंद्रीय जलसंपदा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे सर्व नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याचा तीव्र टंचाईला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे आज जागतिक जलदिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाखनी शहरातून रॅली काढत हातात बॅनर घेऊन नारे देत पाणी अडवा पाणी जिरवा असा नारा देत लोकांना संदेश दिला आहे. हवामान. विदर्भाच्या गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज वादळी पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूर हिंसेत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगेखोरांकडून केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात घोषणा. नागपूरच्या हिंसाग्रस्त भागात काँग्रेस समितीचा दौरा नागपूर पोलिसांनी नाकारला. पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. नवसखी सरस महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन आणि जागतिक जलदिन विविध उपक्रमांनी साजरा, भंडाऱ्यात काढण्यात आली जागृती रॅली. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.